આજ છે દૈનિક સુભક્તિ પર બોધ 9 ફેબ્રુઆરી. ધન, યૌન ક્રીડા આણી સામર્થ્ય યાપેક્ષા ઉત્તમ. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. इब्री लुकास पत्र 10:35. आपण देवाचे श्रेष्ठत्व ह्या जगाने आपल्याला जे काही देऊ केले आहे त्यापेक्षा मोठे प्रतिफळ मानावे. जर आपण देवाचे श्रेष्ठत्व मोठे प्रतिफळ मानले नाही तर मग आपणही नाश होत असलेल्या लोकांसारखे ह्या जगावर प्रीती करणारे व त्यांच्यासारखे जीवन जगणारे ठरू. म्हणून हे जग ज्या गोष्टींकडे वेड्यासारखे धावते त्या गोष्टी विचारात घ्या आणि तुलनेने देव किती चांगला आणि स्थिर आहे यावर विचार करा. धन किंवा यौन क्रीडा किंवा कोणतेही सामर्थ्य घ्या आणि मृत्यूच्या संबंधात त्यावर विचार करा. मृत्यू या सर्वांना गिळून टाकेल. जर तुम्ही त्यासाठी जगत आहात तर तुम्हाला जास्त काही मिळणार नाही आणि जे थोडके मिळेल तेही तुम्ही गमावाल. पण देवाचे धन कल्पने पलीकडे उत्तम आहे आणि ते टिकून राहते. ते मृत्यूलाही पार करते. हे पैशापेक्षा उत्तम आहे कारण देव सर्व पैशाचा स्वामी आहे आणि तो आपला पिता आहे. आम्ही त्याचे वारस आहोत. सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. 1 कोरिंथ 3:22-23. आहा, हे यौन क्रीडेपेक्षा उत्तम आहे. येशूने कधीही लैंगिक संबंध ठेवले नाही आणि तो मनुष्यामध्ये सर्वात सिद्ध आणि पूर्ण मानव होता. यौन क्रीडा ही छाया आहे, एक प्रतिमा, एक मोठ्या सत्याची, नातेसंबंधाची आणि आनंदाची छाया, जिच्या तुलनेत सर्व रोमांचक यौन क्रीडा देखील जांभाही दिल्यासारखे वाटेल. देवाचे प्रतिफळ अधिकार किंवा सामर्थ्य यापेक्षा उत्तम आहे. सर्व समर्थ देवाची संतती व्हावे यापेक्षा कोणतीही मानवी शक्ती मोठी नाही. आपण देवदूतांचा न्याय निवाडा करणार आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे ना? 1 कोरिंथ 6:3. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन. 3:21. या विषयावर आपण आणखी पुष्कळ बोलू शकतो कारण हा विषय वाढतच जाईल. जग आपल्याला जे काही देऊ पाहते देव अधिक श्रेष्ठ आणि सनातन आहे. कोणतीही तुलना नाही. देव विजयी होतो प्रत्येक वेळी. तर हा प्रश्न आहे, तो आपल्याजवळ आहे का? काय आपण या मती गुंग जगाच्या थडग्यातून जागे होऊन बाहेर निघून जे खरोखर वास्तविक असीम मौल्यवान आणि सार्वकालिक आहे त्याकडे पाहणार आणि त्यावर विश्वास ठेवणार आणि त्यात आनंद मानणार आणि त्यावर प्रीती करणार का?